आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वेव्ज परिषदेचा मुंबईत काल समारोप. वेव्ज बाजारात 1300 कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल. तांदळाच्या अस्सल भारतीय जिनोम संवर्धित 2 वाणांचं लोकार्पण. महापर्यटन उत्सवाच्या समारोपात पर्यटन दिनदर्शिका सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. आणि राज्यात विविध ठिकाणी 9 तारखेपर्यंत वादळी पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. गेल्या 4 दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या वेव्ज 2025 अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचा काल समारोप झाला. देशवासियांच्या उदंड प्रतिसादामुळे या परिषदेचं रुपांतर एका सुनामीत झाल्याचं मत माहिती प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं. परिषदेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना ते म्हणाले,
अपने आप में एक अविस्मरणीय रहा है. न केवल इंटरनेशनल पार्टिसिपेशन बहुत जोरदार था, साथ ही साथ बिजनेस भी बहुत हुआ है. इन्वेस्टमेंट अनाउंसमेंट्स हुए हैं, वेव्ज बाजार में खरीद फरोख्त हुई है, वर्ल्ड की टॉप मीडिया एंटरटेनमेंट कंपनीज यहां पर शामिल रही, कल्चरल प्रोग्राम बहुत अच्छे रहे, किसी किस्म का हमें कोई कंप्लेंट यहां पर नहीं मिला और अपने आप में एक पीपल्स वेव्स बन के निकल के आया है ये पहला एडिशन.
वेव्ज 2025 बद्दलचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
पहिल्या वेव्जला या क्षेत्रातल्या विविध लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वेव्जचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या वेव्ज बाजारमध्ये या 4 दिवसांमध्ये 1300 कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली. वेव्ज एक्सच्या माध्यमातून 15 ते 16 स्टार्टअप्सची गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू असून यातून 50 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने या परिषदेत सुमारे 8000 कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार केले. परिषदेच्या शेवटच्या दिवशी काल हजारो लोकांनी इथल्या प्रदर्शनांना भेट देऊन माध्यम तंत्रज्ञान तसंच मनोरंजन क्षेत्रात सध्या सुरू असलेलं काम आणि घडामोडी जाणून घेतल्या. याशिवाय वेव्जमध्ये झालेल्या विविध स्पर्धांमधल्या अंतिम फेरीतल्या विजेत्यांचं सादरीकरणही काल झालं. वा उस्ताद, सिम्फनी ऑफ इंडिया, बॅटल ऑफ बँड्स आणि ईडीएम चॅलेंजच्या विजेत्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे विकसित करण्यात आलेल्या अस्सल भारतीय जिनोम संवर्धित तांदळाच्या 2 वाणांचं लोकार्पण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत केलं. देशाच्या दृष्टीनं हा दिवस ऐतिहासिक असून तांदळाच्या या भारतीय वाणांमुळे धानाचं उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्चात घट होईल असं चौहान म्हणाले. तसंच हे संशोधन करणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांचं त्यांनी अभिनंदन केलं. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथं आजपासून 8 मे पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भारत भूमी सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व करणार आहे. पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालील भारताचं प्रतिनिधीमंडळ यात भाग घेणार असून भूमी स्वामित्व योजनेचं सादरीकरण करणार आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भूमीचं रक्षण आणि स्वामित्व हक्क याबाबत जागृतीकडून कृतीकडे ही यावर्षीच्या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतात जमिनीचा मालकी हक्क सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारच्या वतीनं स्वामित्व ही योजना राबवण्यात आली. यामध्ये ड्रोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागातील मालकी हक्काच्या शेतजमीन आणि इतर जमिनीची मोजणी करण्यात आली आणि देशातल्या 1,60,000 गावांमध्ये सुमारे 2,44,00,000 जास्त मालकी हक्क जमिनीची कार्ड वितरित करण्यात आली आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात पर्यटन विकासासाठी वर्षभराचं वेळापत्रक तयार करून राज्याच्या विविध भागात आयोजित होणाऱ्या उत्सव सोहळ्यांचा त्यात समावेश करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाबळेश्वर इथं दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं महाबळेश्वर इथं आयोजित महापर्यटन उत्सवाचा समारोप काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. देशातील टूर ऑपरेटर्ससोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती द्यावी असंही फडणवीस यांनी सुचवलं. विधान परिषदेचे उपसभापती राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुनावळे इथं शिवसागर जलाशयातील 10 जेट स्कीचं लोकार्पण करण्यात आलं. पर्यटन महोत्सवाला सहकार्य करणाऱ्या क्लब महाबळेश्वरच्या अध्यक्ष मनीषा गोखले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील. शास्त्रज्ञांनी 18 वर्षांपासून सापाच्या विषाचं इंजेक्शन स्वतःला देऊन रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणाऱ्या एका माणसाच्या प्रतिपिंडाचा वापर करून सापाच्या विषावरील आजपर्यंतचं सर्वात व्यापक आणि परिणामकारक औषध तयार केलं आहे. सेल जर्नलमध्ये प्रकाशित या संशोधनात हे औषध ब्लॅक मांबा, किंग कोब्रा आणि टायगर स्नेकसह अनेक अतिविषारी सापांपासून संरक्षण करतं असं दिसून आलं आहे. फुरसेसारख्या विषारी सापांच्या इतर प्रजातींच्या विषावरील उतारा समाविष्ट करण्यासाठी हे शास्त्रज्ञ आता संशोधन करणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील राजूर इथं कावीळची साथ सुरू असून यामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर कावीळच्या रुग्णांची संख्या आता 263 झाली आहे. यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली आणि डॉक्टरांकडून उपचारांची माहिती जाणून घेतली. राजूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रामस्थ आणि रुग्णांसाठी उभारलेल्या विशेष उपचार कक्षालाही विखे पाटील यांनी भेट दिली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच पाण्याचे स्रोत तपासण्याचे निर्देश पाटील यांनी दिले आहेत. कोट्यवधी मराठी भाषक असूनही मराठी भाषा विज्ञान हा महत्वाचा विषय महाराष्ट्रात दुर्लक्षित आहे. राज्याच्या कुठल्याही विद्यापीठात मराठी भाषा विज्ञान शिकण्याची सोय नाही कारण मराठी भाषेत ते कुठेही शिकवलं जात नाही, अशी खंत ज्येष्ठ भाषातज्ञ प्राध्यापक प्र. ना. परांजपे यांनी काल पुण्यात व्यक्त केली. मराठीचं भाषा विज्ञान शिकवण्याची सोय मराठीमध्येच हवी असं आग्रही मतही त्यांनी मांडलं. ज्येष्ठ भाषातज्ञ डॉ. मिलिंद माळशे यांनी भाषांतर केलेल्या सोस्यूर ते चॉम्स्की या पुस्तकाचं प्रकाशन करताना प्राध्यापक परांजपे बोलत होते. लिंकिंग केलेली खतं माथी मारून घ्यावी लागत असल्यानं यवतमाळ जिल्ह्यातल्या कृषी विक्रेत्यांच्या संघटनेनं लिंकिंग केलेली रासायनिक खतं खरेदी न करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. शेतकरी सहजपणे उपलब्ध झालेला युरिया किंवा संयुक्त खतांसमवेत पुरवठा झालेली लिंकिंग खतं घ्यायला तयार होत नाही. परिणामी विक्रेत्यांना आणि शेतकऱ्यांनाही त्याचा भूर्दंड बसतो म्हणून कंपन्यांनी लिंकिंग बंद न केल्यास खतांची खरेदी बंद राहील अशी भूमिका विक्रेत्यांनी घेतली आहे. मुंबईहून रत्नागिरीला जाणाऱ्या एका खासगी बसला काल रात्री 10 सुमारास कर्नाळा अरण्याजवळ झालेल्या अपघातात एक जण ठार तर 32 जखमी झाले आहेत. जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती नवी मुंबई नियंत्रण कक्षानं दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज 11 संघानं लखनौ सुपर जायंट्स संघाचा 37 धावांनी पराभव केला. पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना प्रभा सिमरन सिंगच्या 91 धावांच्या खेळीच्या जोरावर 236 धावा केल्या तर लखनौला 199 धावा करता आल्या. कालच्या पहिल्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्सनं इडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्सवर 1 धावेनं मात केली. 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं 20 षटकात 8 बाद 205 धावा केल्या. हवामान. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उद्यापासून 9 तारखेपर्यंत या हवामानाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वेव्ज परिषदेचा मुंबईत काल समारोप. वेव्ज बाजारात 1300 कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल. तांदळाच्या अस्सल भारतीय जिनोम संवर्धित 2 वाणांचं लोकार्पण. महापर्यटन उत्सवाच्या समारोपात पर्यटन दिनदर्शिका सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. आणि राज्यात विविध ठिकाणी 9 तारखेपर्यंत वादळी पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.